नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. रेंटकार परवानो दिता म्हण सांगून पयशे लाटप्यांचेर सरकार खर कारवाय करतले अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगलां. जीसीएक दिल्ल्या सुवातेचेर जर मैदान बांदपाचें ना जाल्यार जीसीएक दुसरे कडेन तांच्या मालकीचे सुवातेचेर बांदचें अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगलां. 15 वर्सांची सेवा दिल्ले होमगार्ड उपरांत थेट पुलिशेचे नोकरेक उमेदवार म्हण पात्र थारपाचो निर्णय सरकारान घेतला. आज राष्ट्रीय प्रसारण दीस. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्या आज जयंती निमतान देश श्रद्धांजली ओपता. आता पुराय खबरो. रेंटकार परवानो दिता म्हण सांगून पयशे लाटप्यांचेर सरकार खर कारवाय करतले अशी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगलां. येरादारी खात्यान रेंटकार परवाने दिवपाचे बंद केलां अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी म्हळां. रेंटकार वेवसायिकां कडेन तांची पार्कींग वेवस्था नासता, ते भौशीक सुवातेर पार्कींग करतात. हे शिवाय कांय रेंटकार वाले खासगी गाडयो लेगीत बेकायदेशीरपणान भाड्याक दिता अशें सरकाराच्या नदरेक आयला. वेवसायीक परवानो घेनासतना अश्यो गाडयो चलयतात, हाका लागून सरकाराचो महसूल बुडटा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां.
आणि आता कंप्लीटली आम्ही रेंटकार हो प्रकार पूर्ण बंद केला. रेंटकार जवळपास हे किती करतात, त्यांच्याकडे स्वतःच्यो पार्किंग ना, ह्यो पब्लिक रोडाचेर पार्किंग करतात आणि वयल्यान जाल्यार रेंटकाराचे आपल्या प्रायव्हेट कारूय दिवपाक लागलेली असा. 250 जणांच्यो कार पोलिसांनी सीज केल्यो, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटा कडे दिल्या, त्यांची लायसन्स सुद्धा कॅन्सल कर म्हणून. कारण अशा पद्धतीत त्यांच्यानी इलिगल बिझनेस चलोवप, हितूर करून जीएसटी बुडयता ते आणि सरकाराक रेव्हन्यू उपार तोय बी बुडयता. जर कोणी अशा पद्धतीत तो सांगता त्या प्रमाणे जर कोणी पैसे दिले असतात आपल्याक ती लायसन बीन दी म्हणून त्यांच्यानी कंप्लेनी दिवच्यो. हा इन्क्वायरी करपाक लायता आणि त्यांचे पैसे कोणी किती घेतला पाहिजे त्याची डिटेलान इन्क्वायरी करता.
एका खासगी कंपनीन रेंटकाराची परमिटा घेऊन दिता म्हणून सांगून अशो कार सेवा दिवपाक इच्छुक आशिल्ल्या कडेन पैसे लाटल्यात असे आमदार विजय सरदेसाय यांनी सभागृहाच्या नदरेक शून्यवराक हाडून दिले. या प्रकरणाचो सोद घेऊन सरकारान हो प्रश्न सुटावो करचो अशी मागणी ह्या वेळार विजय सरदेसाय हांणी केली. गोंयच्या दर्यात येऊन बेकायदेशीरपणान नुस्तेमारी करपी शेजारच्या राज्यातल्या नुस्तेमारा आड कारवाय करपाक नुस्तेमारी खातें अपेशी थारला असो आरोप आमदार अलेक्स रेजिना लॉरेन्स हांणी आज विधानसभेत केलो. नुस्तेमार खातें हे विशीं कितें कारवाय करता, अजून मेरेन अशें करपी कितल्या जाणांचेर नुस्तेमार खात्यान कारवाय केल्या काय असो प्रस्न तांणी ह्या वेळार नुस्तेमार खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकार हांकां केल्लो. ह्या वेळार महाराष्ट्र तशेंच कर्नाटक राज्यांतल्यान बूल ट्रोलिंगावरवीं गोंयच्या दर्याच्या हद्दीत येवन नुस्तेमारी जाता हे नुस्तेमार खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकार हांणी मान्य केलें आनी सुमार 17 आनी 18 जणांचेर कारवाय केल्या अशी जापणी ह्या वेळार दिली. सध्या ड्रोन यंत्रणेवरवीं गोंयच्या दर्यात येवन बेकायदेशीरपणान नुस्तेमारी करप्यांचेर नुस्तेमार खात्यान पाळत दवरून फुडली कारवाय केल्याची माहिती तांणी दिली. नुस्तेमार खात्याची गस्ती बोट आणि हेर राज्यातल्यान गोंयच्या दर्यादेगेच्या हद्दीत येऊन बेकायदेशीरपणान नुस्तेमारी करप्यां मदीं बरेपण आसा, ताका लागून अशी बेकायदेशीरपणां करपी नुस्तेमारांचेर कारवाय जायना. हाका लागून गोंयात नुस्त्याची आवक कमी जाल्या, गोंयकारांक नुस्तें मेळना, गोंयचें नुस्तें हेर राज्यांनी चल्लें, तशेंच गोंयात नुस्तें लेगीत बरेंच म्हारग जालां अशें सभागृहाच्या नदरेक तांणी हाडून दिलें. सरकार हे विशीं गंभीरतायेन लक्ष घालून कडक पावलां उबारपाची मागणी ह्यावर आमदार अलेक्स रेजिना लॉरेन्स हांणी केली. गोवा क्रिकेट संघटनेन फाटल्या 7 वर्सां पयलीं मैदान बांदपा खातीर जमीन संपादन केली, मात अजूनय थंय संबंधीत मैदान जावंक ना. हे मैदान जीसीए बांदपाक तयार आसा काय ना असो प्रस्न पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकार आनी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांकां अधिवेशनाच्या प्रस्नोत्तराच्या वराक विचारलो. पेडणे हे मैदान येवप म्हत्वाचे अशें आमदार प्रवीण आर्लेकार हांणी ह्या वेळार म्हळें. ह्या वेळार मुखेलमंत्र्यान हे विशीं जीसीएक परू मे म्हयन्यांत मैदान ना बांदपाची कारणां दाखयत नोटीस काडिली, मात जीसीएन ह्या नोटीसीच्या पत्रवेव्हाराक समाधान करत जाप दिवंक ना. तशेंच जीसीएचो एकंदर कारभार पळयत जाल्यार तांकां हे मैदान बांदपाची इत्सा ना कशें दिसता. पेडणे संपादीत केल्या जमनीचेर जर हे मैदान जीसीएक बांदपाचें ना जाल्यार जीसीएक दुसरे कडेन तांच्या मालकीच्या सुवातेचेर हे मैदान बांदचें, नाजाल्यार सरकार संबंधीत मैदान बांदपाक दुसऱ्याक सुवात दिवपाचो विचार करतले अशी जाप मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार आमदार प्रवीण आर्लेकार हांकां दिली. 1,89,930 चौखण मीटर जागा संबंधीत मैदान बांदपाक सरकारान जीसीएक दिल्ली. गोंयात सध्या 153 खेळाची मैदानां आसात, हातूंतली कांय मैदानां पैकी लागीं लागीं फक्त 10 खेळा मैदानांचो बरो उपेग जाता, जाल्यार उरिल्लीं मैदानां उपयोगी विणा तशींच पडून आसात. ह्या फुडें अशीं मैदानां प्रत्येक एका खेळा खातीर खासा नेमून थंय खेळगड्यांक प्रशिक्षण तशेंच सराव करपाक मेळची म्हणून खेळा खातें काम करतलें अशी माहिती मुखेलमंत्र्यान ह्या वेळार दिली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आनी संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटीन, तशेंच सकाळी 8:40 आनी सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आतां मुखावेल्यो खबरो. गोंय मनीसबळ उदरगत महामंडळा वरवीं सुरक्षा रक्षक म्हूण काम करपी कर्मचाऱ्यांच्या पगारांतल्यान 18% जीएसटी कापतात. ताका लागून ह्या कर्मचाऱ्यांक खूबच उणो पगार मेळटा. सरकारान ही कपात बंद करची अशी मागणी आमदार युरी आलेमांव हांणी शुन्यवराक केली. हो विशय सध्या विचाराधीन आसा, हो प्रस्न सुटावो करपाक यत्न करता अशें आश्वासन मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार दिले.
सिक्युरिटी गार्ड एंगेज्ड अंडर द गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इन गव्हर्नमेंट रन हॉस्पिटल अँड अदर गव्हर्नमेंट एस्टॅब्लिशमेंट हू बेअर द बर्डन ऑफ 18% जीएसटी वाय रिसिव्हिंग द मंथली सॅलरीज. द सिक्युरिटी गार्ड्स प्रोव्हाइड एन एसेन्शियल सर्व्हिस अँड फर्दर दोज रिक्रुटेड एज गार्ड्स बिलॉंग लार्जली टू इकॉनॉमिकली वीक फॅमिलीज. 18% जीएसटी इज अ क्रशिंग बर्डन एज इट इज सबस्टेन्शियली रिड्युसेस देअर टेक होम मंथली इन्कम.
अंडर कन्सिडरेशन असा स्पीकर सरताची सॅलरी बेगिनात करता.
इतले मजगती उल्लास तुयेकार हांणी होमगार्ड सेवा दिवपी मनशांक निवृत्ती वेतन तशेंच बायटेरपणाची सुटी दिवपाची तजवीज सरकारान करची अशी मागणी केली. सेवा दितना तांकां मरण आयले जाल्यार होमगार्डाक फक्त 10,000 रुपयांची आर्थिक मदत सरकारा कडल्यान मेळटा. हो निधी वाडोवचो अशी मागणी तांणी शुन्यवराक केली.
देयर इज नो बेनिफिट ऑफ पेन्शन मॅटर्निटी लीव टू द होमगार्ड्स दॅट आर वर्किंग इन गोवा सिन लास्ट मोर दॅन 15 years. Also, there is no payment of the non-working Sundays given to the home guards. After death of the home guard, compensation of ₹10,000 only is given to their family.
Speaker sir, it is a voluntary service. Sorry, speaker sir, maja sarkaran tanka 15 varsha janka service kele tanka directly police mun kele deshat ani khaychat rajyat he koruna.
हाचेर मुखेलमंत्र्यान होमगार्ड ही स्वयंसेवी सेवा आशिल्ल्यान तांकां ह्यो सुविधा दिवप शक्य ना. मात 15 वर्सांची सेवा दिल्या उपरांत थेट पुलिशेच्या नोकरीक हे उमेदवार पात्र थारपाचो निर्णय सरकारान घेतला. सेवा दितना मरण आयल्यार अर्थिक मजती वरवीं दितात त्या निधीत वाड करपाचे आश्वासन ह्या वेळार मुखेलमंत्र्यान दिले. वास्कोचे आमदार कृष्णा साळकार हांणी लोकमान्य टिळक जयंती दिसा वास्कोच्या टिळक मैदानाक केशव बाग गंगाधर टिळक मैदान अशें नांव दिवचें अशी मागणी केली.
Stadium, name of the stadium is Tilak Maidan, name after the visionary fighter of our Bharat. I request the Honorable CM to name the stadium as Keshav Bal Gangadhar Tilak Stadium. As Bal Gangadhar Tilak, anchi aaj jayanti asa. Ani ami sagalya jana, mhanje sarvajanik Ganesh tani suruvat kelo. Ani khancha hetun suruvat kelo, mhanje lokang ektay hadap. Ani independence khatir, ek rupa khatir tani kelo. Tya leaderache naav divche, ashe hao Honorable CM ang magta. Naav asas, te mhanche world gurun divche, itles magta.
Because sir, आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हांची जयंती हाच्या निमित्तान त्यांनी बरो ठराव मांडला. आम्ही त्या ग्राउंडात लोक बाळ गंगाधर टिळक हे नाव दिवपाचे हांव माझ्या डिपार्टमेंटात इन्स्ट्रक्शन्स दिता.
साळकार हांची मागणी मुखेलमंत्र्यांनी मान्य केल्या. सांत आंद्रे मतदारसंघातली बरीचशी शेतां पेड्ड्यार जाल्यात, तातूंत ई कोलाय बॅक्टेरिया जाल्यात, शेतां रोवपाक मेळनात. ताका लागून संबंधित शेतकारांक लुकसाण भरपाय दिवची तशेंच पंचायतांनी भलायकी खात्यान ह्या शेतांनी जाल्ल्या प्रदुशणाची पळोवणी करची अशी मागणी आमदार विरेश बोरकार हांणी केली. संजीवनी साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्प सुरू करपा खातीरची निविदा म्हयन्याभरात जारी जातली. तशेंच घरां वाटपा खातीर सर्वेचेर आशिल्ली घरां कायदेशीर आसात अशें प्रमाणपत्र येणावळ खातें दितलें. सरकारान रेव्हेन्यू सरप्लस बजेट सादर केला. रीण घेवपाची मर्यादा 4,500 कोटींची आसून फक्त 1,050 कोटी इतलेच रीण सरकारान घेतला. डंप मालाची पावणी जायत पासून आनीक 4 खंड ब्लॉकांची पावणी बेगीनूच जातली. रस्ता सुळी तशेंच रस्त्यात गोरवांच्या पुनर्वसना खातीर सरकार बेगीनूच नवी येवजण सुरू करतलो. सगळ्या शाळांची दुरुस्ती येत्या वर्सात जातली. महाविद्यालयांनी नोकरे खातीर प्लेसमेंट दिवपाची वेवस्था सुरू जाल्या अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिली. आज राष्ट्रीय प्रसारण दीस. 1927 वर्सा ह्याच दिसा भारतीय प्रसारण कंपनीच्या अंतर्गत मुंबय स्टेशना वेल्यान देशातले पयले रेडिओ प्रसारण सुरू झाले. 8 जून 1936 भारतीय राज्य प्रसारण सेवा ही ऑल इंडिया रेडिओ म्हणजे AIRात बदलली. स्वातंत्र्य लढा वेळार रेडिओ हे एक शक्तिशाली साधन आशिल्ले. 1956 राष्ट्रीय प्रसारका खातीर आकाशवाणी हे नाव स्विकारले. आकाशवाणी बहुजन हिताय बहुजन सुखाय ह्या आपल्या ब्रीदवाक्या प्रमाण खऱ्या अर्थान जनसामान्यांक माहिती दिवप, शिक्षित करप आनी तांचे मन रिजवण करपाचे काम करता. एक पीड माकी नाम कार्यावळी खाला राज्यातल्या सगळ्या माध्यमिक शाळांनी नेटान वावर जावचो म्हणून गोवा समग्र शिक्षा अभियानान शिक्षकां खातीर प्रशिक्षण कार्यावळ आयोजित केल्या. 30 जुलैसान ही प्रशिक्षण कार्यावळ तालुका पांवड्यार सुरू जातली. आज पुराय देशा वांगडा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोकमान्य टिळक आनी चंद्रशेखर आझाद हांच्या जयंती निमतान श्रद्धांजली ओपली. आनीक एका मोसमात FC गोवाचे प्रतिनिधित्व करपाक स्पॅनिश आघाडीपटू इकेर ग्वारोंचेना सज्ज जाला. क्लबान ताचे कडेन 2025-26 वर्सा खातीर कबलात केल्या. पणजे वेधशाळेन नोंद केल्या त्या प्रमाण पणजेंत कमाल तापमान 28.5 डिग्री सेल्सियस नोंद जालां आनी किमान 23.4 डिग्री सेल्सियस नोंद जालां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. रेंटकार परवानो दिता म्हण सांगून पयशे लाटप्यांचेर सरकार खर कारवाय करतलो अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगलां. जीसीएक दिल्ले सुवातेचेर मैदान बांदपाचे ना जाल्यार जीसीएक दुसरे कडेन तांच्या मालकीच्या सुवातेचेर बांदचे अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगला. 15 वर्सांची सेवा दिल्ले होमगार्ड उपरांत थेट पुलिसेचे नोकरेक उमेदवार म्हणून पात्र थारपाचो निर्णय सरकारान घेतला. आज राष्ट्रीय प्रसारण दीस. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद हांच्या आज जयंती निमतान देश श्रद्धांजली ओपता. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.